स्टाफ युनियनच्या सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी रुपेश हतनापुरे, DGS कॅन्डिडेट संकल्प पॅनल नागपूरच्या वतीने आपण सर्वांस आवाहन करू इच्छितो की येत्या 1 मे 2025 रोजी आपल्या संघटनेचे त्रैवार्षिक इलेक्शन हे होणार असून या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी आपल्या संकल्प पॅनलच्या सर्व उमेदवारांना पूर्ण बहुमताने विजयी करण्यासाठी कृपया मतदान करा. आपले एक मत ही आपल्या संघटनेच्या भविष्यासाठी एक ताकदवान पाऊल आहे. संघटनेला मजबूत करण्यासाठी, पारदर्शक नेतृत्वासाठी आणि खऱ्या हक्कांसाठी कृपया वेळात वेळ काढून मतदान करा. तुमचा विश्वास हाच आमचा संकल्प. तर चला तर मग येणाऱ्या इलेक्शनमध्ये संकल्प पॅनलच्या सर्व उमेदवारांना एकमताने निवडून देण्यासाठी आणि आपले भविष्य सोबतच संघटनेचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण कॉन्ट्रीब्यूट करूया. धन्यवाद. SBI स्टाफ युनियन जिंदाबाद. संकल्प पॅनल जिंदाबाद.